काय म्हणता गुंजी बाबा?
पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे.
हा गोंधळ मांडलेला आहे.
33 कोटी देव बोलवले आणि या गादीवर
स्थापना केली आहे.
तेव्हा गुंजी बाबा,
हा
आता कथा कोणती गायची
आम्हाला सांगायला पाहिजे गुंजी बाबा.
कथा
हा
हुंडा बळीची गायची आहे.
असं?
हा
तुम्ही जर कथा गायली ना
शाबास.
आओ या लोकांना लय आवडेल कथा ती.
असं?
हा
कारण हुंडा बळींची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. हुंड्यासाठी कवळ्या आणि निरापराध मुली दिवसा ढवळ्या जाळल्या जातात.
अरे रे रे, काय अन्याय होतो.
राज रोज त्यांचा गळा दाबला जातो, मारहाण
करून
ठेचून त्यांचा ठेचा केला जातो.
बरोबर आहे.
आणि हा समाज हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत असतो, सगळे काही सहन करीत असतो.
बरोबर आहे.
आज त्यांच्यावर तर उद्या आपल्या मुलीवर असला प्रसंग येणार आहे.
शाबास.
तेव्हा याचा विचार कुणी
करीत नाही
म्हणून सर्व पित्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. अशा प्रसंगात सापडलेल्या गरीब गायींना आणि समाजातील वाईट गोष्टींना आळा घालणाऱ्या पोलिसांना या बाबतीत सहकार्य केले पाहिजे.
शाबास.
पूर्वी आपल्या पत्नीच्या अपमानाची भरपाई करण्यासाठी पांडवाच्या भीमाने सुद्धा दुशासनाची छाती फोडली.
श्रीरामाने
रावणाचे मस्तक उडविले. गौतम ऋषींनी अंगाला हजारो भगे पाडून इंद्राची दुर्दशा केली. आणि हे आताचे काही तरुण पैशासाठी आपल्या धर्मपत्नीचा गळा घोटतात.
बरोबर आहे.
बायकोकडे पैशाची भीक मागतात. अशाच एका हुंड्याची भीक मागणाऱ्या कुटुंबाने आपल्या घरातील सुवासिनीचा कसा बळी घेतला
सांगा गुंजी बाबा.
ही करुण कहाणी आज मी तुम्हाला सांगत आहे.
सांगा गुंजी बाबा.
सांगायला पाहिजे.
हो.
सुशीला मुलगीने एका खेड्याला बारावीचा अभ्यास केला. अर्जुना मुलगा शेजारच्या गावाला बीएला पास तो झाला की दोघांचा तेव्हा एका वर्षाला थाटाने विवाह झाला की मुलगीच्या घरी गरीबी बापाला सासरा मोठा होत्याला की
सासरा मोठा होत्या लगी
अधिकारी होता मोठ्या हापिसाला गाव थरा थरा कापी त्याला की अशा प्रकारे
बर
एका खेड्यात राहणारी सुशीला नावाची मुलगी स्वभावाने फार शांत होती वर्तनाने अगदी सुशील होती आणि मनाने एकदम मन मिळावू होती गरिबीमुळे.
बरोबर आहे.
तिला 12वी पास झाल्यावर शिक्षण सोडावे लागले. शेजारच्या गावचा अर्जुन नावाचा मुलगा BA पास झाला होता. त्याचे वडील सरकारी अधिकारी असल्याने घरची श्रीमंती तर होती परंतु गावात त्याचा फार मोठा वचक होता. सुशीला ही मुलगी देखणी असल्याने अर्जुनाला फार आवडली आणि आई बापाच्या सल्ल्याने दोघांचे लग्न झाले. मोठ्या थाटात पार पडले लग्नाच्या वेळी
वेळी
काय तो सोहळा होता?
काय सोहळा होता सांगा गुंदळी बुवा.
हळदीचा सोहळा चौघडा वाजेदारी, हळदीचा सोहळा चौघडा वाजेदारी, वऱ्हाडालय बाई उद्या लग्नाची तयारी, वऱ्हाडालय बाई उद्या लग्नाची तयारी,
वऱ्हाडालय बाई उद्या लग्नाची तयारी, वऱ्हाडालय बाई उद्या लग्नाची तयारी.
हळदीचा सोहळा चौघडा वाजेदारी, हळदीचा सोहळा चौघडा वाजेदारी, वऱ्हाडालय बाई उद्या लग्नाची तयारी, वऱ्हाडालय बाई उद्या लग्नाची तयारी,
वऱ्हाडालय बाई उद्या लग्नाची तयारी, वऱ्हाडालय बाई उद्या लग्नाची तयारी.
सजली रात हिरवा चुडा बाई भरला हातात, हळदीन सारी सजली रात हिरवा चुडा बाई भरला हातात, करवल्या गणटल्या या दोन्हीकडच्या पुरी, करवल्या गणटल्या या दोन्हीकडच्या पुरी. वऱ्हाड आलय बाई उद्या लग्नाची तयारी, वऱ्हाड आलय बाई उद्या लग्नाची तयारी,
वऱ्हाड आलय बाई उद्या लग्नाची तयारी, वऱ्हाड आलय बाई उद्या लग्नाची तयारी.
मैत्रिणी त्याग म्हणती मजला परक्या घरची तू होशील आजला, मैत्रिणी त्याग म्हणती मजला परक्या घरची तू होशील आजला, सांगती हित गुज मजुबाई सुन शेजारी, सांगती हित गुज मजुबाई सुन शेजारी. वऱ्हाड आलय बाई उद्या लग्नाची तयारी, वऱ्हाड आलय बाई उद्या लग्नाची तयारी,
वऱ्हाड आलय बाई उद्या लग्नाची तयारी, वऱ्हाड आलय बाई उद्या लग्नाची तयारी.
वर आहे रूपवान जोडी ही दोघांची या शोभेल छान, कुणी म्हणती ग वर आहे रूपवान जोडी ही दोघांची या शोभेल छान. छगन बंधू माझा उभा मांडवाच्या दारी, छगन बंधू माझा उभा मांडवाच्या दारी. वऱ्हाड आलय बाई उद्या लग्नाची तयारी, वऱ्हाड आलय बाई उद्या लग्नाची तयारी,
वऱ्हाड आलय बाई उद्या लग्नाची तयारी, वऱ्हाड आलय बाई उद्या लग्नाची तयारी.
अशा प्रमाण
बर
त्या अर्जुनाचं आणि त्या सुशीलाचं लग्न
लग्न
आनंदात पार पडलं
पडलं.
परंतु
हा
आनंद जास्त दिवस टिकला नाही,
टिकला नाही.
पुढे काय झालं?
काय झालं बाबा?
नव्याचे नऊ दिवस ते बरे गेले, नव्याचे नऊ दिवस ते बरे गेले, सुशीलाचे हाल सुरू झाले की,
सुशीलाचे हाल सुरू झाले की, सुशीलाचे हाल सुरू झाले की.
सांगितले तिजला माहेरी जावे, त्या सासू सासऱ्याने काय सांगितले?
काय सांगितले बरं?
सांगायला पाहिजे.
सांगा बरं गुरु बाबा.
सांगितले तिजला माहेरी जावे, एक लाख रुपये आणावे की,
एक लाख रुपये आणावे की, एक लाख रुपये आणावे की.
बापाची गरिबी होती तिला ठावे, बापाची गरिबी हो
कुठून आणावे गी, पैसे त्याने कुठून आणावे गी।
नित्य आई बापाला सांगून ती दमली, बापाला सांगून ती दमली, रक्कम नाही सारी जमली गी,
रक्कम नाही सारी जमली गी, रक्कम नाही सारी जमली गी।
सुशीलाची तेवा मारहाण वाढली, सुशीलाची तेवा मारहाण वाढली, माहेरी नाही तिला धाडली गी,
माहेरी नाही तिला धाडली गी,
अशा प्रमाणे
बर
दोघांचे लग्न थाटात पार पडले,
पार पडले।
नव्याचे नऊ दिवस संपले,
संपले।
आणि आठ चार दिवसातच
बर
सासू सासऱ्याने,
सासऱ्याने
सुशीलेच्या आई बापाकडे
पडे
1 लाख रुपयाची मागणी केली,
मागणी केली।
सासऱ्याने तिला सांगितले,
काय सांगितले बर,
अगं सुशीला
काय झालं बाबा,
तुझ्या माहेराला जाऊन
जाऊन
1 लाख रुपये घेऊन ये,
घेऊन ये।
सुशीलाने आपल्या आई वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली,
घातली।
पण सुशीलाचे आई वडील एकदम गरीब होते,
गरीब होते।
1 लाख रुपये त्यांनी कधी पाहिले सुद्धा नव्हते,
पाहिले नव्हते, बरोबर आहे।
मग एवढी मोठी रक्कम ते कसे देणार,
देणार।
तेव्हापासून त्या सुशीलेचा छळ,
छळ
त्या सासू सासऱ्याने सुरू केला,
सुरू केला।
तिची मारहाण वाढली,
वाढली।
1 लाख रुपये मिळाल्याशिवाय,
मिळाल्याशिवाय
तिला माहेरी पाठवायचं नाही,
नाही
असं त्या सासू सासऱ्याने ठरवून ठेवलं,
ठरवून ठेवलं।
तस तिच्या माहेरी त्यांनी निरोप धाडला,
धाडला
की 1 लाख रुपये घेऊन यावे,
घेऊन यावे,
तरच पुरीला माहेरी न्यावे,
न्यावे।
तिचा नवरा देखील,
देखील
त्या आई बापा सारखाच वागू लागला,
वागू लागला।
बिचारीला कोणाचाच आधार राहिला नाही,
नाही।
तिचा नवरा अर्जुन आता काय करीत होता,
काय करीत होता बरे,
अर्जुन होता सरकारी कामाला, अर्जुन होता सरकारी कामाला, गावातच होता राहायला की,
गावातच होता राहायला की, गावातच होता राहायला की।
7 वर्षाचा काळ असा गेला, 7 वर्षाचा हा काळ असा गेला, 2 मुलगे झाले सुशीलाला की,
2 मुलगे झाले सुशीलाला की, 2 मुलगे झाले सुशीलाला की।
राखी पौर्णिमेचा सण तेव्हाला, राखी पौर्णिमेचा सण तेव्हाला, भाऊ तिचा आला न्यायाला की,
भाऊ तिचा आला न्यायाला की, भाऊ तिचा आला न्यायाला की।
अशा प्रमाणे
काय झालं बरं मग,
सुशीचा नवरा
हा
आता सरकारी कामाला लागला होता,
लागला होता।
शेजारच्या गावातच,
गावातच
हापीस असल्यामुळं,
असल्यामुळं
तो आपल्या गावातच राहत होता,
राहत होता।
रडत खडत कसा तरी 7 वर्षाचा काळ गेला,
गेला।
एवढ्या अवधीत सुशीलाला 2 मुलगे झाले,
झाले।
दर वर्षाप्रमाणे
बर
राखी पौर्णिमेचा दिवस आला,
आला।
राखी पौर्णिमा म्हणजे बहीण भावाच्या नात्याला,
नात्याला
उजाळा देणारा सण आहे,
सण आहे।
राखीचा नाजूक धागा,
धागा
बंधुराच्या हाताला बांधून,
बांधून
भावावर स्वरक्षणाची जबाबदारी सोपून,
सोपून
निर्धास्त होणाऱ्या या देशात,
देशात
कोट्यावधी बहिणी आहेत,
बहिणी आहेत।
त्यातला सुशीलाचा एक भाऊ आहे,
भाव आहे।
बहिणीच्या घरी आल्यावर,
आल्यावर
त्याने बहिणीकडे पाहिले,
पाहिले।
तेव्हा त्याला काय दिसले,
काय दिसले बरं,
सुशीलाच्या अंगावर बोटभर सुद्धा मांस नव्हते,
नव्हते।
नुसता हाडाचा सापळा शिल्लक राहिला होता,
राहिला होता।
कारण तिचं हालच पुष्कळ होतं,
बरोबर आहे।
25 वर्षाची सुशीला,
सुशीला
वाळून अगदी लाकडाची ढपली झालेली होती,
झालेली होती।
तेव्हा बहीण,
बहीण
त्या भावाला काय म्हणाली,
काय म्हणाली बर,
भावाने पाहिले आपल्या बहिणीला, भावाने पाहिले आपल्या बहिणीला, पोटभर मासना अंगाला गी,
पोटभर मासना अंगाला गी, पोटभर मासना।
हाडाचा नुसता सापळा उरलेला, हाडांचा नुसता सापळा उरलेला, बहीण काय बोलली त्याला गी,
बहीण काय बोलली त्याला गी, बहीण काय बोलली त्याला गी।
दादा मला इथून घेऊन या जावे, दादा तू मला आला न्यायाला
न्यायाला
मला काय या शास्त्रात ठेवू नको
ठेवू नको
मला माहेरी घेऊन जा
घेऊन जा
सासू सासरे आणि नवरा
नवरा
मला फार छळत आहे
छळत आहे
दादा तू जर मला घेऊन गेला तर बरी गोष्ट आहे
आहे
नाही तर माझ्या जीवाचं काय होईल
काय होईल बरे
दादा
दादा
मला इथं ठेवू नको
ठेवू नको
मला घेऊन जा
घेऊन जा
दादा मला इथून घेऊन या जावे दादा मला इथून घेऊन या जावे दुःखातून मला सोडवावे की
दुःखातून मला सोडवावे की दुःखातून मला सोडवावे की
नाही तर दादा तुला मी सांगते नाही तर दादा तुला मी सांगते शेवटची राखी बांधते की
शेवटची राखी बांधते की शेवटची राखी बांधते की
अशा प्रमाणे
बर
शिशीला आपल्या भावाला म्हणाली
काय म्हणाली
दादा
दादा
मला आता या राक्षसाच्या हातून सोडव
सोडव
मला हा जाचा आता सहन होत नाही नाहीतर ही शेवटचीच राखी
राखी
तुला बांधते असं समज
समज
बहिणीची किविलवाणी दशा पाहून
पाहून
भावाने तिच्या सासू सासऱ्याला
बर
विनंती केली
केली
की माझ्या बहिणीला माहेराला धाडा
धाडा
परंतु सासू सासऱ्याने काय केले
काय केले बर
विनंती करता सासू सासऱ्याला विनंती करता सासू सासऱ्याला धाडीले नाही बहिणीला की
धाडीले नाही बहिणीला की धाडीले नाही बहिणीला की
निघाला भाऊ परत जायला निघाला भाऊ परत जायला लागली बाई रडायला गी
लागली बाई रडायला गी
मोठी हिम्मत करून सुशीलेच्या भावानं
भावानं
सासू सासऱ्याला विचारलं
विचारलं
माझ्या बहिणीला तुम्ही का धाडत नाही
का धाडत नाही
त्याबद्दल तुम्हाला काय पाहिजे
काय पाहिजे
तवा तिचा सासरा काय म्हणाला
काय म्हणाला
गावात वाडा घेतला बांधायला गावात वाडा घेतला बांधायला लाख रुपये द्यावे आम्हाला की
लाख रुपये द्यावे आम्हाला की लाख रुपये द्यावे आम्हाला की
नाहीतर तुमचे तोंड नादावावे नाहीतर तुमचे तोंड नादावावे मुलगी तुमची मिली समजावे की
मुलगी तुमची मिली समजावे की मुलगी तुमची मिली समजावे की
तेव्हा एवढं ऐकून भावाला वाईट वाटलं
वाईट वाटलं
भाऊ पडला एकटा
एकटा
आणि त्यांची माणसं फार होती भावाचा तेव्हा विलाज हो खुटला भावाचा तेव्हा विलाज हो खुटला लागला तो घरच्या वाटला की
लागला तो घरच्या वाटला की लागला तो घरच्या वाटला की
अशा प्रमाणे सुशीलेच्या भावाने
भावाने
तिच्या सासू सासऱ्यांना विचारलं
काय विचारलं
अहो मामा
मामा
माझ्या सुशीला बहिणीला मी राखी पौर्णिमेला घेऊन जातो
जातो
दोन दिवस ठेवून घेऊन
ठेवून घेऊन
परत आणून सोडतो
सोडतो
यावर सासरे बुवा म्हणाले
काय म्हणाले
आमच्या गावात
गावात
आम्ही मोठा वाडा बांधायला घेतलाय
घेतलेला आहे
माझ्या मोठेपणाला शोभेल
शोभेल
असा तो वाडा बांधला पाहिजे
बरोबर आहे
म्हणून माझी नोकरी आता थोडे दिवसच आहे
आहे
तुम्ही सोयरे असून काय कामाचे
बरोबर आहे
अशा वेळी तुम्ही मला मदत केली पाहिजे
पाहिजे
वाडा बांधायचा आहे
आहे
त्यासाठी तुमच्याकडे 1,00,000 रुपयाची आम्ही मागणी केलेली आहे
केलेली आहे
तेव्हा 1,00,000 रुपये आणल्याशिवाय
शिवाय
तुमच्या बहिणीला आम्ही माहेरी पाठवणार नाही पैसे आणल्याशिवाय मला तोंड दाखवू नका
दाखवू नका
आजच तुमची बहीण मिली म्हणून समजा
समजा
असं ऐकल्यावर
ऐकल्यावर
भावाचा विलाज खुटला
खुटला
आणि भाव आपल्या घरी निघून गेला
निघून गेला
7 वाजता आपल्या घरी पोहोचला
पोहोचला
घरा जाऊन बसतो ना बसतो तो सुशीतच्या सासऱ्याने फोन केला त्या फोनवर त्या भावाला काय समजलं
बरं
भावाला फोनवर तेव्हा समजले भावाला फोनवर तेव्हा समजले बहिणीचे निधन झाले की
बहिणीचे निधन झाले बहिणीचे निधन झाले
आताच भेटून आलो बहिणीला भावाला वाटलं मी आता झालो आणि एवढ्या मध्ये बहिणीची मरणाची वार्ता कशी आली आताच भेटून आलो बहिणीला आताच भेटून आलो बहिणीला एवढ्यात घात कसा झाला की
एवढ्यात घात कसा झाला की एवढ्यात घात कसा झाला की
बहिणीला घेऊन आलो मी असतो बहिणीला घेऊन आलो मी असतो बहिणीला मुकलो मी नसतो की
बहिणीला मुकलो मी नसतो की बहिणीला मुकलो मी नसतो की
आता आता बहीण म्हणू मी कुणाला ताई तू मला सोडून गेली आता मी बहीण कुणाला म्हणू आता बहीण म्हणू मी कुणाला सोळी पातळ घेऊ मी कुणाला सण दिवाळी त्या दसऱ्याला आया बाया जात्या लुबवळायला ताई आता मी तुझा भाऊ कुणाच्या दारा जाऊ सण दिवाळी त्या दसऱ्याला आता कोण ओवाळील मज लागी
आता कोण ओवाळील मज लागी आता कोण ओवाळील मज लागी आता कोण ओवाळील मज लागी
अशा प्रमाणे
हा
सुशीलेचा भाऊ आपल्या बहिणीची गाठ घेऊन आपल्या घरी आला आणि तो भाऊ घरात शिरतो ना शिरतो तोच
बर
बहिणीच्या सासऱ्याचा फोन आला तुमची मुलगी या जगातून निघून गेली तिने आत्महत्या केली भावाच्या पायाखालची माती सरकली आणि स्वतःला दोष देत काय म्हणतो
काय बर
मी आताच माझ्या ताईला भेटून आलो होतो आणि लगेच तिने आत्महत्या केली कशी तरी ताई मला सारखी म्हणायची दादा मला घेऊन
चल
हे राक्षस लोक माझा जीव घेतील तिनं तयारी केली असताना तिच्या सासऱ्याने तिला येऊ दिले नाही आणि शेवटची तयारी करायला त्याने मला कसा काय फोन
केला
तिचा भाऊ मागच्या पावलीच मित्राची गाडी घेऊन त्या ठिकाणी
पोहोचला
तेव्हा वाटेतच त्याला काय समजलं
बरं
सासू सासरा नवरा यांनी मारहाण केली सासू सासरा नवरा यांनी मारहाण केली रात्रंदिवस पुरीला मारहाण झालेली शिवा गळ्यांनी छळ केलेला अपुरे अन्न आणि उपास मार यामुळे हाडांचा सापळा झालेला आणि
बर
तिच्या गळ्यावर हाताची पकड बसताच तिचा जीव गेला असावा अशी कल्पना एका माणसानं त्या भावाला दिली आणि इकडं
बर
सुशीला बेशुद्ध पडताच हा सर्व प्रकार तिच्या नवऱ्याच्या ध्यानामध्ये
आला
आणि तो धावत डॉक्टरांच्या घरी
गेला
आणि त्याने डॉक्टरांना काय सांगितलं
बरं
अर्जुन वार्ता डॉक्टरांच्या कानावर घाली माझ्या बायकोच्या छातीमध्ये हो कळपहाली अशा प्रकारे
बरे
सुशीलेचा नवरा धावत धावत
धावत धावत
डॉक्टरांकडे गेला
गेला
आणि डॉक्टरांना काय म्हणाला
काय म्हणाला बरे
डॉक्टर साहेब माझी पत्नी फारच आजारी आहे एकाएकी तिच्या छातीत कळ आली असावी परंतु नक्की तिला काय होते
हे
काय मला सांगता येणार नाही डॉक्टर साहेब तुम्ही ताबडतोब
चलावे
तेव्हा डॉक्टर त्याच्या बरोबर त्याच्या घरी गेले तेव्हा त्यांना घरात काय दिसले
बरं
तिच्या घरातील माणसं काय करीत होती
बरं
सासू सासरे दोघे ते टीव्ही पाहत होते रविवारचे पिक्चर पाहून गोड हसत होते दिवस असल्यानं टीव्ही वरती
बर
एक हिंदी सिनेमा चालू होता सासू आणि सासरा टीव्ही वरती सिनेमा बघण्यात रंगले होते मुलगा डॉक्टरकडे गेला आहे हे त्यांना माहीत नसावे
वा
अचानक डॉक्टर व मुलगा आल्यामुळे ते सर्व गप्प झाले कागदावर घेतलेला खाऊ तसाच पुढे होता डॉक्टर आल्यामुळे त्यांनी खाणे थांबवले परंतु एकाच्याही डोळ्यात अश्रूचा एक थेंबही दिसत नव्हता सासरी बुवा थोडे पुढे झाले आणि म्हणाले डॉक्टर
काय म्हणाले बरे
पोरगी एकाएकी बेशुद्ध झाली तेव्हा तिला तपासून पहा दवा पाणी करा अहो एकटीच माहेरी जायला निघाली आम्ही तिला अडवले तर आमच्याशी भांडण उकरून काढले तेव्हा डॉक्टरांनी तिला तपासले आणि ती 90% मेली आहे तिला सरकारी दवाखान्यात घेऊन जावे असे सांगून ते निघून गेले इतक्यामध्ये बाहेरचा गोंधळ ऐकू आला म्हणून सर्वजण बाहेर आले आणि त्यांना काय दिसले
बरं
कुणाची वार्ता माहेरी पोहोचली खुनाची वार्ता तिच्या माहेरात पसरली सुशीलेचा खून झाल्याचे कळताच सारा गाव संतापला मिळेल ते वाहन घेऊन लोक पुरीच्या सासरी जमा झाले 1500 लोकांनी गावात गर्दी केली काही लोक तसेच पोलीस ठाण्यावर पोहोचले काही लोक वर्तमानपत्राच्या कचेरीत जाऊन पत्रकारांना घेऊन आले लहानशा खेड्याला एखाद्या जत्रेचं स्वरूप आलं
असं
ते कसं
बरं
माहेरचे सारे जमले दाराला
हटवी
गावच्या लोकांनी सुशीलच्या दारा पुढे कालवा केला. इतक्यात पोलीस आले आणि त्यांनी दारा पुढची गर्दी हटवली. प्रेताचा पंचनामा केला आणि प्रेत सरकारी दवाखान्यात तपासासाठी पाठवले. मुलीच्या आई बापाच्या सांगण्यावरून खून झाल्याचे गृहीत धरून पोलिसांनी काय केले
बर.
302 हे कलम लागते खून करील त्याला. 302 हे कलम लागते खून करील त्याला. 498 कलम लागते छळ करणाऱ्याला. अशा प्रमाणे आई बापाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय कायदा कलम 302 अन्वये खून करणे, 498 कलम अन्वये नवविवाहित मुलीला पैशासाठी छळणे यासाठी गुन्हा दाखल करून सासू सासरा आणि नवरा या तिघांनाही अटक केली. थोड्याच दिवसात दव्याखान्याचा रिपोर्ट मिळाला. राखी पौर्णिमेच्या दिवशी सदर सुशीला नावाच्या महिलेला मारहाण करून आणि तिचा गळा दाबून खून करण्यात आलेला आहे. त्यामुळे या तिघांनाही कोर्टाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वाईट एवढंच वाटतं.
काय बरं,
काय सांगायला पाहिजे?
हो, आम्हाला सांगायला पाहिजे.
बापानं दखल घेतली असती. बापाने दखल घेतली असती तर मुलीचा जीव वाचला असता. रोज लाखोने असे गुन्हे घडत असतात. लाखो लोकांचा आक्रोश कानावर पडत असतो. परंतु समाज याच्याकडे काना डोळा करतो.
बरोबर आहे.
म्हणजे याला कारण
काय बर?
हा समाजच आहे.
असं
बिचारा बाप हा अडलेल्या गाई प्रमाणे
बर
नडलेला असतो. आपल्या पोटच्या गोळ्यासाठी नवऱ्या मंडळीची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व काही सहन करतो. हुंडा देण्यासाठी तो कर्ज काढतो. शेत जमीन विकतो. कुठं जर जमलं नाही तर स्वतःचे राहते घर सुद्धा विकून टाकतो.
बरोबर आहे.
गरजवंताला अकल नसती. त्याप्रमाणे हे असतं.
बरोबर आहे.
सासरची मंडळी मात्र कुर्बानीच्या बकऱ्याप्रमाणे मुलीच्या बापाला कापायला बघतात. सासऱ्याला फक्त पैसा हवा असतो.
बरोबर आहे.
ननंदागी तेल ओतते आणि सासूबाई तिला निष्ठुरपणे जाळते. परंतु सासूबाई ही विसरते. ती सुद्धा पूर्वी कुणाची तरी सून असते.
बरोबर आहे.
यासाठी या हुंडाबळीची कीड आता संपूर्ण नाहीशी केली पाहिजे त्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे पुढाकार घेऊन नव विचारांच्या औषधाची फवारणी केली पाहिजे आणि त्या किळीचा नायनाट केला पाहिजे. आणि या करिता तरुणांनी जनतेला आव्हान केले पाहिजे. काय केले पाहिजे?
हुंडा देऊ नका, हुंडा घेऊ नका,
काही लोक
हुंडा देऊ नका
देऊ नका
आणि हुंडा घेऊ नका
घेऊ नका
हा प्रेमाचा सल्ला आम्ही समाजाला देत आहोत
देत आहोत.
महिलांनी सुद्धा खंबीर झाले पाहिजे.
बरोबर आहे.
महिलांचे प्रश्न सोडविणाऱ्या अनेक संस्था आहेत त्यांच्या मार्फत आपले गाऱ्हाणे पोहोचवले पाहिजे झाशीची राणी अहिल्याबाई
बरोबर आहे
इंदिरा
गांधी
यांचा आदर्श ठेवून अंबाबाईचं रणचंडिकेचे रूप धारण करून या हुंडा रूपी महिषासुराचे खंडन केले पाहिजे.
बरोबर आहे.
म्हणून आम्ही काय म्हणतो
काय म्हणता बर
आया बाया ना आम्ही कळवितो शेट घ्यावे होविंग कंपनीला कॅशेट घ्यावे होविंग